आणि गायक शंभो मराळी तालेगुडा आणि गणेश मराळी आजगाव आणि गायिका सुमलता कोणाकर